आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली स्वतःहून दखल. सरकारद्वारे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत देशातील एमपॉक्स परिस्थितीचा आढावा, त्यावर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे राज्यांना निर्देश. भारत आणि कुवेत यांच्यातील भागीदारीत सातत्यानं वाढ, परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर. नौदल संबंध मजबूत करण्यासाठी आयएनएस तबर डेन्मार्कमध्ये दाखल. आणि पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट. बिहार आणि दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. कोलकाता येथील कथित बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढं मंगळवारी म्हणजे उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कोलकात्याच्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी एका नागरी स्वयंसेवकाला अटक केली होती. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात निदर्शनं करण्यात येत असून या प्रकरणात सहभागी असलेल्यांविरुद्ध कारवाईची मागणी देशातील डॉक्टर वर्गाकडून करण्यात येत आहे. पीडित डॉक्टरचे पालक आणि काही व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकांची दखल घेत या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं 13 ऑगस्टला दिले होते. त्यानंतर आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन सुरू असताना तिथे झालेल्या नासधुशीबद्दल न्यायालयानं नुकतंच पश्चिम बंगाल प्रशासनालाही या प्रकरणात ओढलं आहे. दरम्यान कोलकात्यातील या प्रकरणाच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत निवासी डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन कालही सुरू होतं. निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीनं काल संध्याकाळी दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्थानकानजीकच्या परिसरात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. या दुःखद घटनेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं मानवी साखळी तयार करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एमपॉक्स या रोगाच्या साथीला तोंड देण्याच्या दृष्टीनं देशभरातील सज्जतेच्या सद्यस्थितीचा आणि त्या अनुषंगानं सार्वजनिक आरोग्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदी देशातील एमपॉक्सच्या परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं. एमपॉक्सच्या प्रकरणांचं तातडीनं निदान केलं जावं आणि त्यावर अधिक बारकाईनं लक्ष ठेवण्यात यावं असे निर्देश मिश्रा यांनी यावेळी राज्यांना दिले. त्वरित निदानासाठी चाचणी प्रयोगशाळांनी ताबडतोब पावलं उचलावीत असेही निर्देश त्यांनी दिले. याशिवाय या रोगाच्या प्रतिबंधासाठी पाळायचे नियम आणि त्यावरील उपचारांची माहिती मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्यात, तसंच बाधित रुग्णांवर वेळीच उपचार होण्यासाठी त्याच्या लक्षणांबाबत आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी असंही मिश्रा यांनी बैठकीत सांगितलं. सध्या 32 प्रयोगशाळांमध्ये एमपॉक्सच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल कुवेतचे युवराज शेख सबा अल खालेद अल सबा अल अहमद अल मुबारक अल सबा यांची काल भेट घेतली. भारत आणि कुवेत यांच्यात सद्भावना आणि मैत्रीचे अनेक शतकांपासूनचे संबंध असून दोन्ही देशांमधील भागीदारी सातत्यानं वाढ होत आहे असं डॉ जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. उभय देशांदरम्यानचे हे संबंध आणखी वरच्या पातळीवर नेण्यासाठी युवराजांनी मार्गदर्शन करून सल्ला दिल्याबद्दल जयशंकर यांनी आपल्या संदेशात त्यांचे आभारही मानले आहेत. जयशंकर यांनी कुवेतचे पंतप्रधान शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल जबेर अल सबा यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी उभय देशांमधील संबंध तसंच आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी मांडलेल्या मौलिक दृष्टिकोनाची डॉ जयशंकर यांनी प्रशंसा केली. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं काल चेन्नई इथं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पाल हे समर्थ आणि कामाशी बांधिलकी असलेले अधिकारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय तटरक्षक दलानं भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा बळकट करण्यात मोठा पल्ला गाठल्याचं राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या शोकसंदेशात म्हटलं आहा. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी गटात सुरू असलेला हिंसाचार संपुष्टात आणण्याच्या अनुषंगानं या आठवड्यात गाझामध्ये युद्धविराम होण्याकरता राजनयिक दबाव वाढावा या उद्देशानं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असून त्यासाठी काल ते तेल अवीव इथं दाखल झाले. आज ते पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह इतर इस्रायली नेत्यांची भेट घेणार आहेत असं अमेरिकी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी गावामध्ये महावितरणनं विजेची सर्व गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागवली आहे. राज्यातलं पहिलं सौरग्राम ठरलेल्या मान्याची वाडीचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. राज्यात नवीकरणीय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देऊन पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तर पुढील 1.5 वर्षात महाराष्ट्रात 12,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान 2 गावांना 100% सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल चेन्नईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. हे प्रादेशिक सागरी प्रतिसाद केंद्र तेलगळतीच्या प्रतिसादासाठी एकात्मिक दृष्टिकोन सुनिश्चित करून या भागातील देशांमध्ये समन्वय सुलभ करेल. यामुळे तेलगळतीला अधिक एकजुटीनं प्रभावी प्रतिसाद देता येऊ शकेल तसंच त्यासाठीची खास उपकरणं आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध होण्यास मदत होण्यासोबतच त्यावर प्रत्येक देशाला वैयक्तिकरित्या शक्य नसलेले नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाय देखील काढता येऊ शकतील. भारतीय नौदलाची INS तबर ही प्रमुख युद्धनौका 2 दिवसांच्या भेटीसाठी डेन्मार्कच्या एसबर्ग इथं दाखल झाली आहे. भारत आणि डेन्मार्क यांच्या नौदलांदरम्यान असलेले संबंध अधिक वृद्धिंगत करणं हा INS तबरच्या या भेटीचा उद्देश असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. INS तबर बंदरात असताना या नौकेवरील कर्मचारी डेन्मार्कच्या सैन्यदलासोबत आयोजित करण्यात आलेल्या विविध द्विपक्षीय व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचाही समावेश आहे. भाऊ बहीण यांच्यातल्या अनोखा भावबंध अधोरेखित करणारा राखी पौर्णिमेचा सण देशभर आज साजरा होत आहे. याशिवाय बहिणी आपल्या भावांच्या समृद्धी आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करत त्यांना राखी बांधतात आणि भाऊ या बहिणींचं रक्षण करण्याचं अभिवचन देतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राखी पौर्णिमा हा भाऊ आणि बहिणींमधील अनोख्या भावबंधाचा सण प्रेम आणि परस्पर विश्वासाच्या भावनांना बळ देतो. हा सण धार्मिक आणि सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाणारा देशातील विविधतेतील एकतेचं प्रतीक आहे. तो महिलांच्या हक्कांचं संरक्षण करण्याचा आपला निर्धार दृढ करतो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या पश्चिम बंगाल नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बिहार छत्तीसगड आणि दक्षिण द्वीपकल्प परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली स्वतःहून दखल. सरकारद्वारे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत देशातील एमपॉक्स परिस्थितीचा आढावा. त्यावर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे राज्यांना निर्देश. भारत आणि कुवेत यांच्यातील भागीदारीत सातत्यानं वाढ. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर. नौदल संबंध मजबूत करण्यासाठी INS तबर डेन्मार्कमध्ये दाखल. आणि पश्चिम बंगाल ईशान्येकडील राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट. बिहार आणि दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.